नमस्तेऽस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ नमो भवाय च रुद्राय च नमः, शर्वाय च पशुपतये च नमो, नीलग्रीवाय च शितिकण्ठाय च नमः, कपर्दिने च व्युक्तकेशाय च नमः, सहस्राक्षाय च शतधन्वने च नमो, गिरिशाय च शिपिविष्टाय च नमो, मीढुष्टमाय चेशुमते च नमो, ह्रस्वाय च वामनाय च नमो, बृहते च वर्षीयसे च नमो, वृद्धाय च संवृध्वने च नमो, अग्र्याय च प्रथमाय च नमः, आशवे चागिराय च नमः, शीघ्र्याय च शीघ्राय च नमः, ऊर्म्याय चावस्वन्याय च नमः, स्रोतस्याय च दीप्याय च नमो, ज्येष्ठाय च कनिष्ठाय च नमः, पूर्वजाय चापरजाय च नमो, मध्यमाय चापगल्भाय च नमो, जघन्याय च बुद्धियाय च नमः, सोभ्याय च प्रतिसर्याय च नमो, याम्याय च क्षेम्याय च नमः, उर्वर्याय च खल्याय च नमः, श्लोक्याय चावसान्याय च नमो, वन्याय च कक्षाय च नमः, श्रवाय च प्रतिश्रवाय च नमः, आशुषेणाय चाशुरथाय च नमः, शूराय चावभिन्दते च नमो, वर्मिणे च वरूथिने च नमो, विल्मिने च कवचिने च नमः, श्रुताय च श्रुतसेनाय च
श्रीराम। परमपूजनीय स्वामी माधवनाथ यांच्या आठवणी सद्भक्त मिलिंदादा आपल्याला सांगणार आहे। सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। 15 ऑगस्ट 1974 या दिवशी परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंदांनी देह ठेवला। भारताचा स्वातंत्र्य दिन असूनही स्वरूपानंदांच्या अनुग्रहितांसाठी तो स्वामींचा निर्याण दिन म्हणून एक वेगळंच महत्व प्राप्त झालेला दिवस ठरतो। स्वामी माधवनाथ दरवर्षी 15 ऑगस्टच्या निमित्तानं स्वामी स्वरूपानंदांची पुण्यतिथी साजरी करत असत। ते नेहमी म्हणत, संतांचा निर्याण दिन हा साधकांसाठी अधिक महत्वाचा असतो। त्यांनी आयुष्यभर जी साधना केली, भक्ती केली, जो बोध प्राप्त करून घेतला, त्या साऱ्या कृतकृत्यतेत त्यांनी देह ठेवलेला असतो। ते पूर्ण संतत्वाला पोचून मग देह ठेवतात, तो दिवस साधकांसाठी अत्यंत प्रेरणादायी असला पाहिजे। म्हणून आपण 15 ऑगस्ट उत्साहाने साजरा करतो। स्वामी माधवनाथांचे स्वरूपानंदांविषयींचे भाव अत्यंत कोमल होते। आपल्या सद्गुरूंच्या अंतरंगींच्या भावना काय होत्या, याचं फार उत्कट दर्शन स्वामीजी बरेचदा प्रवचन, सत्संग किंवा मोकळ्या संभाषणांमधून देखील व्यक्त करीत असत। स्वामीजींचं भावचरित्र सर्वांना सांगावं। स्वामी स्वरूपानंद हे काय योग्यतेचे महापुरुष होते याची जगाला ओळख व्हावी, याची तळमळ स्वामी माधवनाथांना अखेरपर्यंत लागून राहिली होती। आणि म्हणूनच आपल्या श्रोत्यांना त्यांनी स्वरूपानंदांचं प्रातिक दर्शन घडवलं. माझ्यासारख्या स्वरूपानंदांचं कधीच दर्शन न घडलेल्या असंख्य साधकांच्या हृदयात स्वामीजींची मूर्ती कायमची ठसवण्याची किमया स्वामी माधवनाथांनी करून दाखवली होती. आपण स्वामी स्वरूपानंदांचं देहानी दर्शन घेऊ शकलो नाही याचा सल जरी अंतःकरणात कायमचा राहून गेला तरी प्रचितीचे आत्मतृप्त संत म्हणून स्वरूपानंद कसे असतील याचं यथार्थ दर्शन माधवनाथांनी उभं केलं. किंबहुना 1974 सालापासून पुढे सलग 22 वर्ष म्हणजे 1996 पर्यंत स्वामी माधवनाथांनी यासाठी आपल्या जीवाचा आटापिटा केला. आपल्याकडे येणारा श्रोतृवर्ग आणि अनुग्रहित यांना सुसंस्कारित केलं. आपण आजही जगद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराज की जय पाठोपाठ सहज स्फूर्तीने परमहंस सद्गुरू स्वामी स्वरूपानंद महाराज की जय असा गजर करतो. आपल्या अंतर्मनात हे स्वरूपानंदांचं स्मरण खोलवर रुजवण्यात स्वामी माधवनाथ पूर्णतया यशस्वी झाले आणि आजपर्यंत स्वामी मकरंदनाथ देखील त्याच संस्कारांचा वारसा पुढे चालवत आहेत. सत्यसाई निलयमध्ये 1983 किंवा 84 साली झालेल्या स्वामी स्वरूपानंद पुण्यतिथीचा कार्यक्रम माझ्या स्मरणात राहिला. एरवी स्वामीजींचं प्रवचन रात्री 9:15 अशा वेळेत असे, परंतु पुण्यतिथीचा कार्यक्रमाची वेळ 8:30 अशी होती. त्या दिवशी मला आठवतं त्यानुसार सद्भक्त मकरंद कोपरकरनं अमृतधारा या स्वामी स्वरूपानंदांच्या साखी संग्रहावर आधारित एक कार्यक्रम तयार केला होता. स्वरूपानंदांचा अद्भुत भावविलास या ग्रंथात आहे. स्वामीजींचा अत्यंत आवडता असा हा ग्रंथ. त्यातील कितीतरी साख्या स्वामीजी प्रवचनात उद्धृत करीत असत. असे सहज परिसोहम भावे करी सतत अभ्यास हीच साधना जो वरी न तो झाला मोह निरास. मजसी या जगद रंगभूमीवर जसे दिले त्वा चोंग करीन संपादनी तशी मी राहून या निस्संग. ध्येय असावे सुदूर की जे कधी न हाती यावे जीवे भावे मात्र तयाच्या प्रकाशात चालावे. भू 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 भुंकते श्वान छे छे प्यारे राम डराव डराव बेडूक ओरडे छे रे आत्मा राम. या आणि अशा अनेक साख्या स्वामी माधवनाथांना अत्यंत प्रिय होत्या. सद्भक्त लीलाताई तांबे यांनी अंतरी सन्निध राहे श्री गोविंद परी मतिमंद पाहेचिना हा संजीवनी गाथेतला अभंग सादर केला. लीलाताईंचे स्वर त्यांच्या गळ्यातून नव्हे तर थेट हृदयातून आल्यासारखे भासत असत आणि त्या स्वरांनी स्वामीजी भावविभोर होऊन जात. कार्यक्रमाच्या अखेरीस स्वामीजींनी आपल्या सद्गुरूंबद्दलचे आपले भाव प्रकट केले. ते म्हणाले, अलीकडच्या काळात महाराष्ट्रात जे काही थोर सत्पुरुष होऊन गेले त्यात स्वामी स्वरूपानंदांचं नाव आवर्जून घेतलं जातं. पावससारख्या कोकणातल्या दुर्गम खेडेगावात त्यांचं लीलाचरित्र घडलं. अत्यंत प्रसिद्धी परांगमुख असा त्यांचा स्वभाव होता. 1933-34 साली ते वस्तुत स्वरूपानंदाचे अधिकारी झाले होते. आपण आता अमृतधारामधल्या साख्या ऐकल्यात. याच सुमारास स्वामीजींना त्या स्फुरल्या, परंतु तेव्हापासून पुढे 30 वर्षांहून अधिक काळ महाराष्ट्राला ते अपरिचितच होते. त्यांच्या आजारपणाच्या निमित्ताने जणू त्यांनी स्वतःला एक प्रकारे लपवून ठेवलं होतं. 1968 साली दीपलक्ष्मीच्या स्वरूपानंद विशेषांकामुळे ते अवघ्या महाराष्ट्राला परिचित झाले आणि तेव्हापासून त्यांनी 1974 मध्ये देह ठेवेपर्यंत साधक भक्तांचा फार मोठा ओढा त्यांच्याकडे सुरू होता. पण याचा अर्थ असा की 1933-34 साली पूर्णत्वाला पोचलेल्या स्वामीजींचा 30-35 वर्ष बाह्य जगाशी फारसा संपर्क आला नाही. ते आपल्याच जागी पूर्ण बोधात रंगून राहिले. मोरावळा जसा वर्षानुवर्ष मरून राहिला की त्याला खरे औषधी गुणधर्म प्राप्त होतात, तसाच स्वामीजींच्या ठिकाणी सोहमबोध अंतर्बाह्य मरून राहिला होता. स्वामीजी खूप प्रेमाने बोलत होते खरे, पण स्वामी स्वरूपानंदांची आठवण खोलवर कुठेतरी त्यांच्या हृदयात वेदना जागी करीत होती. जणू त्यांच्या मनश्चक्षूंसमोर आपल्या सद्गुरूंची कृश शुभ्रवेशधारी परंतु प्रेममय मूर्ती उभी राहिली असावी. ते पुढे बोलू लागले. स्वामीजींच्या ठिकाणी ज्ञानेश्वरीतल्या ओव्या मूर्तिमंत अवतरल्या होत्या. अखंड हगर्वता होऊनि असती जयांची विनय हेची संपत्ती, ही ओवी स्वरूपानंदांना तंतोतंत लागू होती. त्यांच्या खोलीत कोणीही व्यक्ती शिरायच्या आधी त्यांचे हात जोडलेले असत आणि ते जसा प्रत्येकास नमस्कार करीत तसा नमस्कार आजपर्यंत मला जमलेला नाही. स्वामीजींचं मन पावसमधल्या अनंत निवास या वास्तूतल्या पडवीलगतच्या खोलीतच रेंगाळत होत. ते म्हणाले, स्वामीजींच्या इतकी मृदुता मी कुठेही अनुभवली नाही. त्यांचा एखाद्या वस्तूचा स्वीकार करणं किंवा प्रसाद देणं किंवा एखाद्याशी काही बोलणं यात विलक्षण मार्दव होतं. योगिनी जेव्हा पावसला सेवेसाठी राहिली होती तेव्हा एक प्रसंग घडला. योगिनी म्हणजे सद्भक्त सुमनताई ताडे, योगिनीताई ताडे. त्यांचं जेवणाचं ताट त्यांच्या खोलीत घेऊन जाण्याचं काम योगिनीवर सोपवलं होतं. एके दिवशी ती ताट घेऊन खोलीत गेली आणि त्यांच्या समोरच्या चौरंगावर ते ताट ठेवत असताना चुकून नेहमीपेक्षा थोडा जोराने ठेवण्याचा आवाज आला. स्वामीजींनी तिला खुणेनी जवळ बोलावलं आणि अत्यंत हळुवारपणाने म्हणाले, हे ताट आहे ना, ते असं हळूच खाली ठेवावं. असं म्हणून त्यांनी ते ताट उचलून आवाज न करता तिला खाली ठेवून दाखवलं. पुढे म्हणाले, काय होतं, ताट जरासं आपटलं गेलं तर त्याच्या खाली असलेले सूक्ष्म जीव असतात, त्यांना इजा पोचण्याची शक्यता असते, म्हणून आपण आपलं ताट अगदी हलक्या हातांनी ठेवावं. तुला प्रेमाने हे सुचवावं असं वाटलं म्हणून सांगितलं बरं का. असं म्हणून त्यांनी योगिनीला प्रसाद दिला होता. स्वामीजी पुढे म्हणाले, ते कदापिही आज्ञार्थी बोलत नसत. आपण अमुक करून बघावं, तमुक करण्याचा प्रयत्न करावा, मी माझ्या बाबतीत असं असं करतो, असं कायम विद्यार्थीच त्यांचं सांगणं असे. त्यांच्याकडे आलेल्या साधकांना ते म्हणत, आपण रोज 10-15 मिनिटं नेमाने ध्यान साधना करावी. मीच त्यांना एकदा विचारलं की आम्ही तास 1.5 तास तरी ध्यानाला बसलं पाहिजे असं आग्रहाने सांगत असतो, आपण मात्र 10-15 मिनिटं बसलं तरी चालेल असं सांगता, हे काय तंत्र आहे. त्यावर स्वामीजी मला म्हणाले, येणारी व्यक्ती याहून जास्त काळ बसू शकणार नाही असं लक्षात आल्यावर त्याला तासभर ध्यानाला बस असं जरी सांगितलं तरी तो काही बसू शकणार नाही. मग अशा वेळेस गुरु आज्ञा भंग केल्याचं पातक त्याच्या माथ्यावर यायचं. त्यापेक्षा आपलं 10 मिनिटं बसावं असं सांगत जातो. एवढं सांगून स्वामीजी म्हणाले, स्वामी माधवनाथ म्हणाले, स्वामी स्वरूपानंद तासन तास स्वतः ध्यान साधना करत असत. सोहम साधनेचे ते अंतरंग अधिकारी होते. साधनेतील सर्व बारीक सारीक तपशील त्यांना ज्ञात होते. शुद्ध सोहम साधनेचा प्रसार करणं हेच त्यांचं लाईफ मिशन होतं. तथापि त्यांनी ओम रामकृष्ण हरी या नामाचाही पुरस्कार केला. देहाच्या अत्यंत विकल अवस्थेत असून सुद्धा त्यांचा चेहरा एखाद्या टवटवीत गुलाबासारखा दिसत असे. त्यांचं प्रेम, त्यांचा बोध त्यांच्या अंग प्रत्यंगातून दृग्गोचर होई. स्वामीजी भरभरून आपल्या सद्गुरूंबद्दल बोलत होते. त्यांचा चेहरा भावविवल झाला होता. अखेरीस समोर समारोप करताना ते म्हणाले, मी आपल्याला निश्चित सांगतो, स्वामी स्वरूपानंद म्हणजे उत्तुंग हिमाचलासारखे, उत्तुंग हिमालयाच्या उंचीचे होते. तुम्ही त्यांना पाहिलं नाही, तुम्ही मलाच सद्गुरू मानता, पण त्यांच्या समोर मी पर्वतीच्या टेकडी इतका सुद्धा नाही. आम्ही सर्वजण अवाक होऊन ते ऐकत होतो. स्वामीजींचा स्वरूपानंदांविषयीचा भाव थक्क करणारा होता. धन्य ते सद्गुरू आणि धन्य त्यांचा शिष्योत्तम, असंच या प्रसंगाच्या बाबतीत आपण म्हणू शकतो.
प्रभाते चारे आशीजात, पक्षिणी प्रभाते चारे आशीजात, पिलू वाट पाए उपवासी, पिलू वाट पाए उपवासी, पक्षिणी प्रभाते चारे आशीजात, पक्षिणी प्रभाते चारे आशीजात, तैसे माझे मन करव तुझी आस, तैसे माझे मन करव तुझी आस, शरण रात्रंदिवस, शरण रात्रंदिवस, चिंतित से पक्षिणी प्रभाती चारी आशीजात, पक्षिणी प्रभाती चारी आशीजात, पिलू वाट पाए उपवासी, पक्षिणी प्रभाती चारी आशीजात, ताने वश्य घरी भांदिले ते दावा, ताने वश्य घरी भांदिले ते दावा, तयार दै ठेवा, तयार दै ठेवा, माऊलीचा पक्षिणी प्रभाती चारी आशीजात, पक्षिणी प्रभाती चारी आशीजात, नाम म्हणे देवा, नाम म्हणे देवा, नाम म्हणे देवा, तू माझा सोयरा, नाम म्हणे देवा, तू माझा सोयरा, जनी मगवेरा, जनी मगवेरा, अनाथ नाथ पक्षिणी प्रभाती चारी आशीजात, पक्षिणी प्रभाती चारी आशीजात, पिलू वाट पाहे, पिलू वाट पाहे उपवासी, पक्षिणी प्रभाते तारी आसिगा पक्षिणी प्रभाते तारी आसिगा
परम पूजनीय स्वामी जी शिरसाष्टांग नमस्कार विनंती विशेष शिक्षणानिमित्त दूर जाताना माझ्या मनात वादळ उठले आहे आता कुठे गोडी निर्माण होते आहे आता कुठे नियमित साधना घडते आहे मनाला या केंद्रातल्या वातावरणाची कायम ओढ लागलेली असते तुमच्यापाशी बसून ते सारं काही ऐकावं समजावं आणि आत्मसात करावं यासाठी आता माझा जीव व्याकुळ होतो शिक्षण ही गरजेचं झालं म्हणूनच करतो आहे माझा अनुभव वाढावा काही उत्तम ज्ञान मिळावं त्यातून माझा आत्मविश्वास वाढावा अशीच अपेक्षा आहे अंतर फार असल्याने येणे फार घडणार नाही वेबसाईटवरून डाउनलोड करून श्रवण घडेल पण आपलं दर्शन नाही होणार या वातावरणाचाही एक अनुकूल परिणाम होत असतो तो कसा होईल अजून साधना कच्ची आहे निश्चय बदलतो आहे पण दृढ झालेला नाही असे असताना दूर राहून हे काही सुटू नये असा काही उपाय करता येईल का देहाच्या अंगाने दूर झालो तरी मन इथेच रमून राहावे म्हणून काय करावे सद्गुरूंची साधना आणि त्यांचा बोध हाही एक सद्गुरू सहवासच असतो पण तरीही सद्गुणाचे प्रेम वेगळेच असते बाहेरचे जग फार उथळ वाटू लागते तेथे गुंतू नये म्हणून केंद्राची ओढ असते शेवटी हे एक वर्ष लवकर संपावे ही तुमची इच्छा आशीर्वाद म्हणून मागतो तुम्ही माझा हात धरलेलाच आहे फक्त ती सोबत मला नित्य जाणवू द्यावी हेच मागतो पुणे अधिक बोललो असल्यास क्षमा करावी आपलं दर्शन होणार नाही वेबसाईट वरून आवाज कमी वाटतोय का थोडा वेबसाईट वरून डाउनलोड करून श्रवण घडेल पण आपलं दर्शन नाही होणार या वातावरणाचाही एक अनुकूल परिणाम होत असतो तो कसा होईल असं विचारलेलं आहे खरं म्हणजे तुम्ही सगळं काही आणू शकता पण हे वातावरण नाही आणू शकत त्याला काहीच करता येत नाही मला सुद्धा अशा दूर जाणाऱ्या साधकांविषयी फार तळमळ वाटते खरं म्हणजे स्वामीजी त्या काळामध्ये जो जिथं शिकला असेल तेवढं झाल्यानंतर एक किमान शिक्षण झाल्यानंतर आता शिक्षण बास नोकरी धरा आणि पुण्याबाहेर जाऊ नका असं सांगत असत त्या काळात त्यांनी अनेकांना तसं सांगितलं शिक्षणाच्या निमित्ताने देखील परगावी जायचं होतं तर सुनील दादांना ते असं म्हणाले की या शिक्षणावर जेवढी नोकरी मिळेल तेवढी इथं कर तेव्हा त्यांनी स्वामीजींना असं सांगितलं की या शिक्षणावर इथं नोकरी मिळणं कठीण आहे पुढे शिकावंच लागेल आणि परवा माझ्याशी बोलताना ते म्हणाले की स्वामीजी नको म्हणत होते तरीही मी गेलो याचा सल अजूनही अधून मधून जाणवतो असं ते पण एमएससी करणं आवश्यक आहे. एमएससी जर नाही केलं तर एक स्थिर आणि पुण्यातच राहण्याची जी अपेक्षा होती तर ती योग्य आहे का, ती पुरी होणार नाही असं वाटल्यावरून मी गेलो राहुरीला. ते शिक्षणाला म्हणून गेले ऍग्रिकल्चरल कॉलेजमध्ये, तेव्हाची गोष्ट. अनेकांना स्वामीजींनी सांगितलं, कोणी ऐकलं कोणी ऐकलं नाही, पण ज्यांनी तेव्हा ऐकलं नाही तेव्हा त्यांच्या अंदाजाने ज्या जगामध्ये ते वावरत होते तेव्हा जास्त अंदाज असतो की या शिक्षणाने आपल्याला कायम पुण्यात राहता येईल का. कधीतरी स्वामीजी असंही म्हणायचे की मला बाहेरचं काही माहिती नाही तेवढं, असं असल्यामुळं मी सांगतो असं म्हणायचे. त्याच्यात पुढे शिकावं किंवा शिकू नये अशा पद्धतीचा त्यांचा विचार नव्हता. परमार्थाला प्राधान्य देण्याचं तुमचं वय निष्ठून जात आहे असं त्यांना वाटायचं. ज्या वयामध्ये जिद्दीने तुम्ही परमार्थ करू शकता त्या वयामध्ये तुम्ही दुसरं काहीतरी जास्त जिद्दीने करून एखादी डिग्री संपादन करून तुमचं जीवन घडू शकता. ते तुमच्याकडं फक्त तुम्ही पारमार्थिक दृष्ट्या सिद्ध होणारे घडावेत असे यांनी पाहत होते. तर आम्ही आमच्याकडं ते होईल तेव्हा होईल, पण आधी संसारात तर सुस्थिर होऊ अशा पद्धतीने पाहत होतो. आता हा जो फरक आहे याला कोणीच काही करू शकत नाही. पण असं सांगून सुनील दादा मला म्हणाले, की दर सोमवारी राहुरीला परत जाताना एसटीमध्ये मी रडत असे. रोज संध्याकाळी प्रार्थनेची वेळ जेव्हा केंद्रातली व्हायची तेव्हाची केंद्र छोटी होती, छोट्या छोट्या खोल्यांमध्ये चालणारी अशी केंद्र होती. तर त्यावेळेला मी प्रार्थना म्हणत असे आणि स्वामीजींच्या फोटो समोर रडत असे असं म्हणाले. हे त्यांचं रडणं त्यांना इथं स्थिर करून गेलं. दूर जर आपण असलो तर तळमळ निर्माण होते. ती तळमळ घालवण्याकरता किंवा ती तळमळ आणि त्याचा त्रास हे विसरण्यासाठी कोणी कसला कसला आधार घेतात किंवा घेतला हे मला माहिती आहे. उदाहरणार्थ तळमळ वाटते तर बाहेर चक्कर मारून यावी, तळमळ वाटते तर मित्रांबरोबर गप्पा मारायला जाव्या म्हणजे जरा उदासीनता कमी होईल, पण या उपायाने तळमळ कमी होऊन जाते. पुढे पुढे ती तळमळच कमी होते. अशा गप्पा गोष्टींमुळं बाहेर फिरायला जाण्यामुळं ती तळमळच विसरायचा प्रयत्न केल्यामुळं कसं नुकसानच होतं. म्हणून त्या तळमळीला हाताला धरून ती निर्माण होते हे खूप चांगलं आहे. अशा वेळेला त्या तळमळीचा उपयोग चित्तशुद्धी मध्ये होत असतो. साधना करावी, जळत हृदय माझे जन्म कोट्यानुकोटी मजवरी करुणेचा राघवा पूर लोटी, तळमळ निवगिरे राम कारुण्य सिंधू षड्रिपुकुळ माझे तोडी याचा संबंधू. नेहमी विरह ही गोष्ट जास्त संलग्न करते. विरहामध्ये जी हुरहुर असते म्हणून संतांनी देखील, खरं विरह हा स्त्रीभाव आहे पण विरहिण्या रचल्या त्या अशा करता रचल्या की विरहामध्ये देखील प्रेम फार वाढीला लागत. विरहामध्ये प्रातिभ दर्शनाची फार मोठी शक्ती साठवलेली असते. जो पतिव्रतेला विरह होतो त्या विरहात तिला तळमळण्याखेरीज काही तिच्या हातात नसतं. पण भक्ताला जो विरह होतो हा प्रकार जरी एकच असला तरी त्या विरहाच्या अंती तो शांत होतो. भक्ताचा जो विरह आहे त्या विरहाच्या अंती भक्त शांत होतो. तो भेटल्याची भावना निर्माण होते. त्यामुळं तळमळण्याखेरीज यांच्या हातात काही नाही असं मी नक्की सांगतो. आणि तसं काही नसावंच, कारण तसं काही असलं तरच त्या तळमळण्यापासून मुक्ती आणि मग नंतर तळमळच नाही अशी परिस्थिती होण्याची शक्यता असते. स्वामीजी सांगायचे, जाऊच नका. ही गोष्ट 35 वर्षांपूर्वीची आहे. 1980 दरम्यान त्यांच्याकडे जी तरुण मुलं यायला लागली त्यांना ते फार पुढे शिकूही नका, मिळेल ती नोकरी धरा आणि परमार्थ करा असं सांगत होते. मी असं कोणालाही सांगत नाही. मी परमार्थ करा असं सर्वसाधारण सांगतो. सल्ला कोणाला, बाकीचं जीवन न जगता फक्त परमार्थाचं जीवन जगा असा सल्ला कोणालाही दिलेला नाही. थोडस शिक्षण कमी कर पण परमार्थ कर असा सल्ला दिलेला नाही. परदेशी जाऊ नको, जसं मिळेल तसं इथं भागव पण परमार्थ कर असा सल्ला दिलेला नाही. पण पाहतो जरूर की हा काय करतोय. इथं तो येत असेल आणि मी काय सांगतो हे त्याला समजत असेल तर त्यांनी काहीतरी करावं असं मला वाटतं. तू तुझ्या जीवनाचं लौकिक अर्थाने नुकसान कर असा सल्ला मी देत नाही. पण त्याच्या वर्तनावरून मला त्याला नक्की काय करायचं हे समजतं आणि मी शांत बसतो. स्वामीजी थेट सल्ला देत होते तरी देखील न ऐकणारे लोक होते. तेव्हा ते काय करत होते? माधवाची ऐशी स्थिती जना जाणवेना, अपूर्ण मनाशी पूर्ण चोजवेना, प्रेम रंगी परी त्यांच्या रंगोनिया गेलो. कारण कोणावर रुसणं किंवा रागवणं हा त्यांचा धर्म नव्हता. त्यांना त्याचं जीवन ज्या तऱ्हेनी घडायचं आहे त्याकरता ते केवळ सांगत होते. नाही ऐकलं तरी प्रेमच करत असत. मलाही मनापासून कोणी जावं असंही वाटत नाही, जाऊ नये असंही वाटत नाही. त्यांचा परमार्थ अबाधित राहावा असं वाटतं. म्हणून मी आतापर्यंत कोणालाही तुम्ही परदेशात जाऊ नका सांगितलेलं नाही. तुम्ही उच्च शिक्षण घेऊ नका असं सांगितलं नाही. शिक्षणाकरताही परगावी जा असं सांगितलं नाही. त्याच्या भाग्याप्रमाणे तो करतोय. त्याला सांगितलेलं जर समजतंय, समजत असेल, असं सगळं समजून जो इथे टिकेल तो आपला. त्याच्यावर लक्ष केंद्रित करणं चांगलं. नाहीतरी आपल्या हातात काय असतं? असे इथं टिकून राहिले त्यांच्यातही परमार्थ त्यांचा यशस्वी होणं हे पुढे त्यांच्या कर्मावर साधनेवर अनेक गोष्टीवर अवलंबून आहेत. ते प्रयत्न त्यांनीच करायचे आहेत. त्यातूनही अलीकडची परिस्थिती स्वामीजींच्या वेळेला होती त्याच्यापेक्षा जरा बदलली आहे. याचं कारण तुम्ही तुमच्या वयाच्या 45 दरम्यान 48 दरम्यान जगाच्या दृष्टीने निरुपयोगी जर होत असाल, शिक्षण कमी असल्यामुळं, आणि त्यामुळं तुमच्या अनेक संधी जाणार असतील किंवा तुमची नंतर नोकरी जाण्याची शक्यता असेल, कारण 22-23-24 वर्षाची कार्यक्षम व्यक्ती तुमची जागा घ्यायला तयारच असते. त्याच्यातून तयार होणारी 30-35 व्यक्ती 48 व्यक्तीला रिप्लेस करते. अशा वेळेला तो जर अनसेटल झाला तर काय? असं असल्यामुळं शिकू नका आता पुढं असं सांगता येत नाहीये. खरंच सांगता येत नाहीये. म्हणून मुख्य शिक्षण लक्षात, मुख्य सांगणं लक्षात ठेवा म्हणजे झालं असं मी सांगतो. ते म्हणजे तुम्हाला काहीही असेल, तुम्ही कुठेही गेलात, जगाच्या पाठीवर कुठेही असलात, पुण्यात असलात, पुण्याच्या बाहेर असलात, सावधपणाने परमार्थ करा म्हणजे झालं. पण तिथं हे वातावरण नाही आणता येणार. हे वातावरण कसं आणता येईल? तरी देखील हा एका डॉक्टरने विचारलेला प्रश्न आहे. स्पेशलायझेशन, सुपर स्पेशलायझेशन, सुपर 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 स्पेशलायझेशन, सुपर 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 असं जर आता होत असेल, एका पुढं एक, कारण तो मागं पडतो, तर मग काय करणार? त्यांनी ते शिकावं. ते शिकत असताना त्याची तळमळ त्यांनी राखावी. त्या तळमळीचं कौतुकच आहे ती रोज व्हावी. रोज कासावीस व्हायला काहीच हरकत नाही, रोज रडायला काही हरकत नाही. पडिले दूरदेशी मज आठवे मानसी, नको नको हा वियोग कष्ट होता ती जीवासी. दिन तैशी रजनी, दिवस आणि रात्र तळमळ तळमळ लागून राहिलेली आहे. आता शिंदेकाकांनी जो अभंग म्हटला, पक्षिणी प्रभाते सारी यासी जाय, पिलू वाट पाहे उपवाशी. आता इथं पिलूच निघून गेलेला आहे, पक्षिणी नाही निघून गेलेली. पण कई हे बिरडे फिटेल, कई तो स्वामी भेटेल. युगाहुनी वडील निमिष मानी, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. अशा प्रकारे निमिष हे युगापेक्षा मोठं. आपल्या कामातून, शिक्षणातून, कर्तव्यातून मोकळं झालं की मोकळ्या वेळेमध्ये खरंच केंद्राची आठवण यावी, स्वामीजींची आठवण यावी. आपण किती मोठ्या गोष्टीला मुक्त आहोत हे समजावं. तर मग तुम्ही परगावी असाल आणि वेबसाईटवर डाउनलोड करून तुम्ही श्रवण कराल, तर या तळमळीमुळं, या तुमच्या रडण्यामुळं तुम्ही इथंच असाल. आणि जेव्हा इथं असाल, इथं याल, तेव्हा तुम्हाला स्वर्गात आल्यासारखं वाटेल. चुकलेलं मूल घरी आल्यानंतर कसं, त्याला कसं सगळं घर दैवी वाटत असेल, तसं तसं त्याला इथं आल्यावर होईल. आणि बाहेरचं जग खरंच उथळ आहेच आहे, तिथं गुंतण्यामध्ये काही अर्थ नाहीये. मनाने इथं रमून राहण्यासाठी आपल्या आठवणी खुशाल काढाव्यात. थोडा वेळ तरी मनाने केंद्रात आल्यासारखं वाटावं. माझ्या जीवनात फार थोडा काळ असा आला. मी 3 आठवड्यांकरता म्हणून घराच्या दुरुस्ती करता गेलो तर जवळपास 3 महिने लागले, 2.5-3 महिने. तेव्हाच्या माझ्या अनुभवावरून मी उत्तर देतोय, नाहीतर मी याला उत्तरच देऊ शकलो नसतो. परमपूजनीय स्वामीजी म्हणायचे, तुम्हाला काय मिळते आहे असा असे काय सगळे प्रश्न असेच येत आहेत. तुम्हाला काय मिळते आहे याची कल्पना तुम्हाला आज नाही समजणार. तुमच्या भाग्याची कल्पना तुम्हाला पुढे कळेल. मग यावर मनात असे येते की हे भाग्य कळायला नेहमी उशीर का लागतो, ते आधी का अनुभवाला येत नाही. आधी त्याची जाणीव झाली किंवा त्याचा संस्पर्श झाला तर किती मजा येईल, यावर काही बोलणे घडले तर आनंद होईल असं म्हटलं. काय आहे की जी गोष्ट आपल्याला सहज आहे जे आपलं भाग्य आहे, त्या सहज असणाऱ्या आणि भाग्य असणाऱ्या अशा गोष्टी आपल्याला नित्याच्या होतात असं एका जड मनस्थितीमुळं तरी होतं किंवा सरावामुळं तरी होतं, त्याला काय करणार. जसं आईचं महत्व करण्यासाठी आई जायला लागत नाही, पण आई गेल्यावरच तिचं महत्व कळतं असं असेल तर काय करणार. ते जे म्हणायचे की तुम्हाला काय मिळते आहे याची कल्पना तुम्हाला आज नाही समजणार, याच कारण ते जीव तोडून सांगत असताना त्यांच्या समोर जे आपण होतो ते तेवढं जीव तोडून करताना त्यांना कदाचित दिसत नसतील. ते वेगवेगळ्या गोष्टीमध्ये मशगूल असतील असं सांगितल्यामुळे तरी त्यांना कळेल असं वाटून कदाचित तसं ते बोलले असतील. ते जी फार महत्वाची गोष्ट सांगताहेत त्याच्याऐवजी दैनंदिन जीवनामध्ये असणाऱ्या आपल्या स्वतःच्या गोष्टी त्याच्यापेक्षाही जास्त प्रायोरिटीने आपल्याला जर वाटत असतील तर ते आपल्याला काय म्हणणार म्हणून ते कदाचित म्हणत असतील. त्यांना रोज पाहण्याचं भाग्य काय होतं हे जेव्हा ते आजारी पडले आणि दिसेनसे झाले तेव्हा समजायला लागलं आणि घडलंही तसंच. एरवी कसं होतं की आज त्यांना पाहणं किंवा न पाहणं हे आपल्या मर्जीवर होतं. आपल्याला वेळ असेल तर आपण जाऊ, ते तर तिथं बसलेलेच आहेत, ते दिसणारच आहेत. त्यांना पाहायचे की नाही ही माझी मर्जी आहे. मला त्याच्यापेक्षाही जर अधिक काही असेल काम, महत्वाची गोष्ट, तर मी त्यांना पाहणार नाही. त्यात बिघडलं कुठं, उद्या ते आहेतच, असा भाव कदाचित असेल. आजचं प्रवचन बुडलं तर काहीच बिघडत नाही, उद्या आहेच आहे. त्यांची रोज प्रवचन असायची. 8 दिवस जरा फिरून आलो, आल्यावर परत आहेत ते केंद्र, पण वर्षभर सगळे बायका वगैरे किती त्याच त्याच वातावरणात किती कंटाळतात, मुलंही अगदी कंटाळतात. जाऊन येऊ, ते काही असं म्हणत नाहीत की तुम्ही निरसपणे जीवन जगा. असं सांगून बाहेर पडणाऱ्या लोकांना ते काय म्हणणार? ते असंच म्हणणार ना की तुम्हाला इथं काय मिळतं आहे ते तुम्हाला आत्ता कळणार नाही, असंच म्हणणार ना, दुसरं काय म्हणणार? हे तसं जीवनातलं व्यंगच आहे की आपलं भाग्य कळायला नेहमी उशीर का लागतो? लागतो एवढं खरं, कारण ते आपलं भाग्य आहे आणि ते भाग्य आपण नेहमीच तरल मनस्थितीत अनुभवायचं आहे हे आपल्याला तेव्हा नाही नकळत. त्याची जाणीव झाली किंवा त्याचा संस्पर्श झाला तर खूप मजा येईल, हे मात्र तेवढंच खरं आहे. स्वामीजी पावसला गेले, पहिल्याच भेटीत स्वरूपानंदांचा अनुग्रह त्यांना झाला. गेले त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांना स्वरूपानंदांचा अनुग्रह झाला. आदल्या दिवशी त्यांच्या बरोबर गेलेली जी मंडळी होती, 6-7 मंडळी गेली, त्यांना स्वामीजींचं दर्शन झालं. बाळासाहेबांचं म्हणजे स्वामी माधवनाथांचं स्वरूपानंदांच्या समोर प्रवचन झालं आदल्या दिवशी रात्री, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना आणि सरलाताईंना स्वामीजींचा अनुग्रह झाला. दुपारी लोक इथून कुठं कुठं जाता येईल, दुपारी किंवा सकाळी त्यांच्याबरोबर गेलेले लोक इथं जवळच अमुक आहे, पूर्णगड काय, वेगवेगळ्या ज्या गोष्टी, कनक मंदिर आहे, कनकादित्याचं मंदिर, गणपती पुळे आहे, गणपती गुळे आहे, रत्नागिरी आहे, तो किल्ला आहे रत्नागिरीचा, कुठं आपण जावं अशा योजना बनवत होते. स्वामीजी त्यांना असं म्हणाले की मी आता इथून कुठं यायचा नाही, आता स्वामीजींकडे आलो, स्वामीजी भेटले, आता इथून पुढे कुठं जाणार नाही. रातराणीचं रिझर्वेशन होत रत्नागिरी पुणे एसटीचं, गाडीची वेळ सांगा, मी त्यावेळेस तिथं हजर होतो, तुम्ही कुठे जायचं ते जा. ते लोक तिथून बाहेर पडले सगळं फिरून वगैरे, कारण मजा वाटते ना. गणपती पुळ्याला गेलं की तिथं समुद्र पाहण्यात मजा येते, मोदक खाण्यात मजा येते, कुठं भेळ खाण्यात मजा येईल, कुठं काय करण्यात मजा येईल, अशा मजाही येत असतात. त्या सगळ्या मजा घेत लोक गेले. स्वरूपानंद मात्र शेवटपर्यंत लोकांना असं सांगत राहिले की एक बाळासाहेब तेवढे इथं आले आणि इथंच राहिले, असं सांगत असत. बाकी सगळे इथं येतात आणि अवतीभोवती फिरायला जातात. काय काय इथं प्रदर्शनीय आहे, प्रेक्षणीय स्थळ आहेत, ती पाहायला जातात. असं याचं कारण परमार्थाची जाणीवही तेवढी आपल्याला नसते हे आहे. जे स्वरूपानंदांच्या सानिध्यात किंवा त्या वातावरणात आता आपल्याला अधिकाधिक वेळ काढायचा आहे, तिथं जरा मनाने निस्तब्ध राहू, शांत राहू, मौनात राहू, नामस्मरण करू, ध्यान करू, काही वाचन करू, आपण अभंग म्हणतो तेथे मी राहीन होऊन याचक घालतील भीक तेची मस, पण त्यावेळेला ऐकायला ते फार बरं वाटतं की संतांच्या पुढे आपण याचक झालोय आणि ते आपल्याला भीक घालतायत, पण एरवी आपला तसा भाव नसतो, एरवी आपल्या मनात असं काही नसतं, त्यामुळं आपल्याला हे अनुभवाला काय येत नाही याच कारण आपणच असतो, कारण स्वामीजींच्या बाबत असं नाही झालं. स्वरूपानंद सांगायचे की एक बाळासाहेब तेवढे इथं आले आणि इथून कुठं गेले नाहीत असं म्हणायचे. ही गोष्ट एकांना सांगितली तर ते म्हणाले की आपण कधीतरी पावसला रत्नागिरीला त्या भागात जाणार, त्या भागात काय काय आहे हे पाहण्यात एवढं गैर काय. आता यांना काही समज म्हणजे पातळी तितकी वेगळी असेल जर विचार करण्याची आणि आर्ग्युमेंटची तर काही बोलताच येणार नाही, पण भाग्य म्हणून नाही तुम्हाला लाभते, भाग्याचा जर सवाल असेल तर त्यात काय गैर आहे, गैर तर कशातच नाही. तुम्हाला काय करायचंय हा हा मुद्दा अधिक आहे असं मला वाटतं. हा जो अक्षय बेंगलोरला जाणार आहे ते फार मोठं शिक्षण घेण्यासाठी जाणार आहे, एमडी अनास्थेशिया झाल्यानंतर न्यूरोसर्जन सर्जरी होते तेव्हा जो अनास्थेशिया द्यायला लागतो, मेंदूचं ऑपरेशन होण्यासाठी जो अनास्थेशिया द्यायला लागतो त्याच्या संबंधीचं एक विशेष ट्रेनिंग एक वर्षाचा कोर्स आहे, जे हे खरंच सुपर सुपर असं स्पेशलायझेशन आहे. त्याच्याकरता जो तो जातोय तो जाऊन तिथं शिकून इथं येईल पुण्यात आणि त्याच्या हातून जे काही घडेल त्याचा समाजाला फार मोठा उपयोग होणार आहे. त्यांनी जाऊ नये असं नाहीये, आणि ही अशी कर्म जर कोणीच केली नाही साधकांनी तर करू नयेत असंही म्हणता येत नाही. म्हणून आपण तळमळ राखावी, तळमळ आपल्यापासून कदापि दूर न होवो. समर्थांचं ते उदासीन हा काळ कोठे न कंठे अशा प्रकारची करुणाष्टक आहेत ती मला फार आवडतात. कधी कधी साधक अशा उदासीन मनस्थितीत असतो विशेष करून सद्गुरूंपासून दूर जातो तेव्हा आलेली जी उदासीनता असते ती स्वागतार्ह असते, त्यांनी चित्तशुद्धी घडते. मात्र तुम्ही याच्यावरून असा अर्थ काढू नका की स्वामीजींना म्हणायचे की खुशाल सगळीकडे जा आणि जरा तळमळीने जा म्हणजे झालं असं मी सांगत नाहीये. पण नाईलाजानी जायला लागल्यानंतर तळमळ दूर होईल असा काही उपाय करू नका, त्या तळमळीत राहा. तळमळीमुळं आळीचा भुंगा होतो, तो भ्रमर येऊन डंख करून जातो आणि तो इतका तीव्र असतो की त्या आळीला तो परत कधी येईल आणि आपल्याला डंख करेल अशी जी भीती वाटते त्यांनी त्या आळीला त्या भुंग्याचे जणू वेध लागतात, त्यामुळं त्या आळीलाच पंख फुटतात आणि आळीचा भ्रमर होऊन आळी उडून जाते. तसं या तळमळीतून देखील चांगलं घडो. समर्थांचे एक शिष्य कोणाचं आहे ते दिनकर गोसावी, घडो भेटी कृष्णा तरी तिरी स्वामी याची. म्हणून जी करुणाष्टक आहेत समर्थ आणि समर्थ सांप्रदायिक त्यांचे शिष्य यांनी केलेली ती देखील मला फार आवडतात. माझ्या बाबतीत जर सांगायचं झालं तर स्वामीजींच्या विरहाची जी तळमळ आहे त्या तळमळीच्या अधिष्ठानावरच मला असं वाटतं की माझ कितीतरी जीवन स्वामीजींनी देह ठेवल्यानंतर देखील चालू आहे, व्यापलेलं आहे आणि ती तळमळच मला जास्त प्रेरणा देते. ती तळमळ मला त्यांच्या पायाशी घेऊन जाते, त्यांचं दर्शन घडवते किंवा शांती दर्शन म्हणते, शांती समाधान देते. या तळमळीच्या अंती शांती समाधान आहे. म्हणून पतिव्रतेचा विरह आणि साधकाचा विरह याच्यात हा फरक आहे. पतिव्रता विरहाच्या तळमळीतून सुटतच नाही बिचारे, पण साधकाची जी तळमळ आहे त्या तळमळीच्या पोटी तो चित्तशुद्धीद्वारा शांत होतो, तो सद्गुरु स्वरूपाला प्राप्त होतो, एका सुखाला प्राप्त होतो. तळमळीनंतर शांतीच आहे असं त्याला होत. म्हणून अशा वेळेला असणारी तळमळ त्या तळमळीत राहावं. मी हे सांगत नाहीये की तिथं तुम्ही इतक्या वेळ ध्यान करा, इतकी इतकी रोज प्रवचन ऐका, इतक्या वेळ अनुसंधान ठेवा, महिन्याच्या मध्यवर्ती संकल्पना सांभाळा, ते तर तुम्ही करणारच आहात. हरिओम तत्सत. एक मिनिट दोन मिनिट आपण शांत डोळे मिटून बसू. हरी 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 बोला कुंडली कवर दे हरि उठ शरीर ज्ञान देव तुकाराम शरीर ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ हरि हरि।
श्रीराम का ये निवेदन है।